नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. लष्कर दिसा निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज भारतीय लष्करांच्या धैर्याक आनी खर वचनबद्धतेक मानवंदना दिल्या. देशाचे सैनिक निस्वार्थ सेवेचे प्रतीक म्हणून खंबीरपणान उभे रावतात, राष्ट्राची राखण करतात, कांय वेळार चड आव्हानात्मक परिस्थितींक तोंड दितात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संदेशान म्हणला. प्रधानमंत्र्यांनी तांची कर्तव्याची भावना देशभरांत आत्मविश्वास आनी उपकाराची भावना निर्माण करता अशें सांगलें. तांणी देशाच्या जवानांनी कठीण परिस्थितींत लेगीत आपली ताक सिद्ध केल्या अशें मुखार नोंद केलें.
मातृभूमी की सेवा का ये अवसर बड़े सौभाग्य से मिलता. आपकी अटल इच्छा शक्ति, आपका ये अथाह शौर्य, देश जब आपको देखता है तो उसे सुरक्षा और शांति की गारंटी दिखाई दे. दुनिया जब आपको देखती है तो उसे भारत की ताकत दिखाई दे. ये है मेरी सेना का, मेरे सुरक्षा बलों का पराक्रम.
केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी आयज भारताची आयुष आनी वनस्पती नियात 6% परस चड वाडल्या आनी 2023-24 वर्सा 64.9 कोटी डॉलर आशिल्ली ती 2024-25 वर्सा 68.8 कोटी डॉलर परस चड जाल्या अशी माहिती दिली. आयुष नियात प्रमोशन काउन्सिलाची स्थापणूक जाल्ल्यान नवी गती मेळ्या, संवसारीक पांवड्यार सशक्त जाल्या आनी भारताच्या पारंपारीक वखदां आनी वनस्पती उत्पादनांची आंतरराष्ट्रीय मागणी वाडल्या अशें प्रसार माध्यमांक मंत्री नड्डा हांणी सांगले. भारताच्या पारंपारीक वैजकी क्षेत्रा खातीर ह्या कामगिरीक उर्बा मेळ्या अशें म्हणत मंत्री नड्डा हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारताच्या दायजाक संवसारभर नामना मेळपाक लागला अशें उक्तायलें. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आयज गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत गुजराती भाशेन उजवाडाक आयिल्ल्या आदिशंकराचार्यजींच्या पुस्तकांचो संग्रह जाहीर केला. पाळडीच्या टागोर हॉलांत जाल्ल्या आदिशंकराचार्य समग्र ग्रंथावलीच्या मुक्ती सुवाळ्याक ते मार्गदर्शन करताले. ह्या संग्रहाचे संपादन आनी प्रकाशन हे गौतम पटेलांच्या जिवितांतले सगळ्यांत व्हडले काम अशें तांणी म्हणले. मंत्री शाह हांणी स्वामी अखंडानंदजींचो उगडास करून राज्याचे सामूहिक पात्र उभारपाक तांचे योगदान महत्वाचे ठरला असे सांगले.
सस्तु साहित्य मुद्रणालय ट्रस्ट के बारे में भी मैं कहना चाहता हूं, 117 वर्षों से स्वामी अखंडानंद जी ने अपने जीवन काल में गुजरात के युवाओं को उत्कृष्ट साहित्य रचनाएं बहुत किफायती दाम में उपलब्ध हो इसके लिए इसकी परिकल्पना.
गुजराती भाशेन अणकारीत केल्ले विवेक चुडामणी हे पुस्तक एक फावट वाचचे अशें तरणाट्यांक तांणी आवाहन केलें.
बड़ी उपलब्धि, जितने भी किंतु परंतु थे इसके तर्कबद्ध जवाब आदि शंकर ने उपलब्ध कराए और प्रकरण ग्रंथों में भी उपदेश शास्त्री, तत्वबोध, निर्वाण मंत्री, विवेक चुड़ामणि. मेरा युवाओं को आग्रह है कि अब गुजराती अनुवाद और भावानुवाद उपलब्ध है, विवेक चुड़ामणि जरूर जीवन में एक बार पढ़.
नीती आयोगान आयज येवजणेच्या अभिसरणातल्यान सूक्ष्म ल्हान आनी मध्यम उद्देग एमएसएमई क्षेत्रान अहवाल जाहीर केला. नीती आयोगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम हांणी नवी दिल्लीत ह्या अहवालाची सुरवात केली. देशांतल्या एमएसएमईक सरकारी आदाराची परिणामकारकता घटमूट करपा खातीर रस्तो नकासो अहवालान मांडला. अहवालान एमएसएमई क्षेत्रा खातीर सध्याच्या सरकारी येवजण्यांचे आनी कार्यावळीचे मूल्यांकन केला आनी तांचे मदल्या सध्याच्या अभिसरण पातळीचे मूल्यांकन केला अशी माहिती आयोगान दिली. वेगवेगळ्या येवजण्यांचे कुशळताय विकासाचो भाग अभिसरण करपाची फुडली शिफारस अहवालान केला अशें तांणी मुखार म्हणले. युरोपीय काउन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो लुईस सांतोस द कोस्ता आनी युरोपीय आयोगाची अध्यक्ष उर्सुला फॉन दर लेन 26 जानेवारी कर्तव्यपथ हांगा जावपी 77व्या प्रजासत्ताक दिसा उत्सवांत मुखेल सोयरे म्हणून आसतले. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा आनी चंदीगडांत दाट धुक्याची परिस्थिती आनी रेड अलर्ट जारी केला. मजगतीं उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडांत अशीच परिस्थिती उप्रासतली आनी ऑरेंज अलर्ट जारी केला. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेटांत आयज नवी मुंबयच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमींत मुंबय इंडियन्स आनी यूपी वॉरियर्स हांच्या मदीं सांजे वेळा 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 8:40 वरांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.